चीनी मंडी .com पॉडकास्ट।
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना मान्यता। कोरोना प्रादुर्भावामुळे होत असलेला संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात तातडीनं विविध उपाययोजना, अधिसूचना आणि आदेश काढण्यात आले। या उपाययोजनांना मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात आली। 13 मार्च 2020 अधिसूचनेनुसार राज्यात साथरोग कायदा 1897 लागू केला। उपाययोजनांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 13 मार्च रोजी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली। 14 मार्च 2020 रोजी महाराष्ट्र COVID-19 उपाययोजना नियम 2020 अधिसूचना लागू झाली। त्याअंतर्गत अलगीकरण आणि विलगीकरण याबाबतचे नियम ठरवण्यात आले। तसंच अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई, खाजगी रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करणं या बाबी या नियमावलीमध्ये आहेत। गर्दीमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या। आपत्कालीन परिस्थितीत औषधं आणि यंत्रसामुग्री आणि उपकरणं खरेदी करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्त तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान, त्याचप्रमाणे संचालक वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य यांच्या स्तरावर समिती गठीत करून त्यांना काही अटी आणि शर्तीनुसार खरेदी करण्यास मुभा देण्यात आली। वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्य विभाग। वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागानं गेल्या काही दिवसात विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा, विविध परिषदांच्या नोंदणीकृत वैद्यक व्यावसायिक, सुश्रूषा सेवा, परावैद्यक व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती यांच्या सेवा अधिग्रहित करणं। कोरोना विषाणूच्या अनुषंगानं सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयात स्वतंत्र विलगीकरण इमारत किंवा कक्ष निर्माण करण्याच्या मार्गदर्शक सूचना देणं। कोविड आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिसर निर्जंतुकीकरण करणं।